फिर हिट्स 93.5 रेड एफएम वर 8:58 झालं. द मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड T20 वर्ल्ड कप विश्वचषक आणि एकूणच सगळ्या मॅचेस, एक महत्वाची गोष्ट जी खऱ्या अर्थानं असर टाकते आपल्यावर.
देखो बेटे, अपना तरफ़ सही होना चाहिए, वो खबर नहीं होता है, खबर होता है. खबर, और ये है खबर का असर.
खबर का असर म्हणजे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहितीये, एक मॅच प्रचंड रंगत असते ती म्हणजे इंडिया वर्सेस पाकिस्तान. ह्या मॅचेसचा असर जो आहे तो आपल्यावर प्रचंड दिसायला लागलेला आहे. इंडिया विरुद्ध पाकिस्तानची रिसेंटली जी मॅच झाली, आपण जिंकलो. या मॅच नंतर सोशल नेटवर्किंग ऍप्लिकेशन साईट्सवरती खूप साऱ्या मेसेजेसची भरमार आपल्याला पाहायला मिळाली. एकूणच विराट कोहलीनी चांगला गेम दाखवला असं म्हटलं जात होतं. अनुष्का आणि विराटचं ब्रेकअप झालेलं आहे, एक भयानक मेसेज मी वाचला की म्हणे भारी दिलं होतं. या पाकिस्तानसोबतच्या मॅचमध्ये विराट भारी खेळला. अनुष्का शर्मा, सॉरी ना रे पास्का. यापासून अगदी एअरपोर्ट का रास्ता कहाँ है पर्यंत वेगवेगळे मेसेजेस येत आहेत आणि सगळेच जण अत्यंत खेळाडू वृत्तीनं या सगळ्या मेसेजेसकडे पाहत आहेत. खऱ्या अर्थानं मजा येते आहे आणि T20 वर्ल्ड कपमध्ये इंडियाची पुढची जी मॅच आहे तिच्याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. या मॅचबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आपण येत्या काही दिवसांमध्ये मॉर्निंग नंबर 1 मध्ये करणार आहोत. कोणती आहे ती गोष्ट कळेल तुम्हाला. कळेल थोडाच वेळ. 4 ट्रॅक्स प्ले करतोय. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.